कावेरी डोंगरे. डोक्यावरचा पोलादी पंखा लपवितो अंग गतीच्या बुरख्यात. डोक्यावरचा पोलादी पंखा लपवितो अंग गतीच्या बुरख्यात. डाव्या हाताची मंदा एक बोटे बसते चघळीत चविष्ट चॉकलेट. उजव्या हाताची चंपा साखरे साखर पेरवून फितवते सारे. उजव्या हाताची चंपा साखरे साखर पेरून फितविते सारे. अनुवठी ओवाळून करते आरती तुळतुळीत भांगांच्या मुळमुळीत पोरांची. समोरच्या रांगेतील कारकुनी डोळे निरनिराळ्या कोणांनी मिळतात तिच्या त्या बोचक अनुवठीत आणि उठतात आंबट आठ्या कावेरी डोंगरेच्या लांबट भुवयांवर. ए फॉर्मचे कोड तपासते कावेरी डोंगरे आणि देते गोल जांभया पाहून पुराणे परिचित हस्ताक्षर. गुंड्या गोखलेच्या नवीन अपत्याचे बनते कार्ड फाटतो कागद टाकाच्या टोचणीने. हलकेच येतात चार हिवाळे लोळत लोळत स्मृतीच्या कुशीत. करतात गुदगुल्या काढतात चिमटे. आठवतात तिला कॉलेजच्या खुराड्यातील गुबगुबीत कबूतरे. गुंड्या गोखलेचे आर्जवी दृष्टिक्षेप लोळतात मांडीवर आणि उठतात गोड झिणझिण्या. मध्येच किणकिणते आरोच्या टेबलावरील चोंबडी घंटा. गुंड्यानं केली न चांगलीच चंगळ मग शेवटी आडला मंगळ. आजारी आईने घातली न गळ गुंड्या शहाणा नव्हता लोचट. व्यवहार खरा प्रेम पोचट. गुंड्यानं बांधला न धर्माचा गंडा मिळवली न जागा मिळवला न हुंडा. हलकेच येतात चार हिवाळे स्मृतीच्या कुशीत दाखवीत जीवन अंधुक अस्पष्ट वृत्तपत्रातील चित्राप्रमाणे. आठवतात तिला कॉलेजच्या फळ्यावरील बिभत्स शब्द. डोंगर पोखरून निघाला उंदीर आणि विटते गुलाबी भावनेची विरविरीत साडी. मध्येच किणकिणते आरोच्या टेबलावरील चोंबडी घंटा. टेबलावरील फाटक्या चिटोऱ्यावर तिने काढले एक लंब वर्तुळ ओचे अक्षर आणि केले त्याच्या डोक्यावर थोडेसे किजबीट. अजाण अक्षरात भासले तिला बालकाचे तोंड. किजबीटात दिसले केसांचे जावळ आणि पाझरली तिच्या कण्यातून गरम मृदुता कमरेच्या दिशेने. करकरणारे कोंकणी पायताण वाजवीत वाजवीत जातो घेऊन तिच्या पुढ्यातून तरतरीत म्हातारा आपल्या बालकाच्या दुधाचे कार्ड. म्हणत मनाशी पडलो एकदाचा गोकुळातून बाहेर.